वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासम् ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। श्रीमद्भागवत स्कंद तीसरा अध्याय 29 श्लोक क्रमांक 22। यो माम सर्वेषु भूतेषु यो माम सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां वचते मौढ्यात् भस्मनेव जुहति सः यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां भजते मौढ्यात् भस्मनेव जुहोति सः। यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् यह जो मनुष्य माम मला सर्वेषु सर्वान् मध्ये भूतेषु प्राणी मात्र संतम उपस्थित असलेले आत्मानं परमात्मा ईश्वरं भगवंत हित्वा उपेक्षा करून आर्चाम अर्च विग्रह भजते पूजन करतो मौढ्या आज्ञानामुळे भस्मनी राखे मध्ये एव केवळ जुहोती आहुती अर्पण करतो सह तो। भाषांतर आणि तात्पर्य कृष्णकृपा श्रीमूर्ती जगद्गुरु अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांद्वारा। जो मनुष्य मंदिरामधील अर्चा विग्रहांची पूजा करतो पण भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतर्यामी निवास करतात हे जाणत नाही तो निश्चितच अज्ञानग्रस्त असला पाहिजे आणि राखेमध्ये आहुती अर्पण करणाऱ्या व्यक्तीशीच त्याची तुलना होऊ शकते। तात्पर्य पुरुषोत्तम भगवंत हे परमात्मा या आपल्या अंशिक विस्ताराद्वारे अखिल प्राणी मात्रांच्या ठाई उपस्थित आहे असा उल्लेख येथे स्पष्टपणे केलेला आहे। जीवांना 84 लक्ष विविध प्रकारचे देह आहेत आणि भगवंत प्रत्येक देहामध्ये व्यक्तिगत जीवात्मा तसेच परमात्मा या दोन्ही रूपांनी निवास करीत आहेत। व्यक्तिगत जीव हा भगवंतांचा अंश आहे म्हणून या अर्थाने भगवंत प्रत्येक देहामध्ये उपस्थित आहेत, तसेच ते परमात्मा रूपाने साक्षीदार म्हणूनही प्रत्येकाच्या ठाई उपस्थित आहेत. दोन्ही बाबतीत प्रत्येक प्राणी मात्राच्या ठाई भगवंतांची उपस्थिती अपरिहार्य आहे. यासह जे लोक आपण विशिष्ट धार्मिक पंथाचे आहोत अशी वल्गना करतात पण त्यांना अखिल प्राणी मात्रांच्या ठाई आणि अखिल अस्तित्वामध्ये भगवंतांच्या उपस्थितीची अनुभूती होत नाही, ते खचितच तमोगुणाच्या प्रभावाखाली असतात. भगवंतांच्या सर्वव्यापकतेच्या या प्राथमिक तत्वज्ञानावाचून जर मनुष्य मंदिर, चर्च किंवा मशिदीमध्ये केवळ कर्मकांडांचे कठोर पालन करीत असेल तर त्याने अग्निऐवजी राखेतच तुपाची आहुती अर्पण केल्यासारखे आहे. मनुष्य अग्नीमध्ये तूप अर्पण करून वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करून यज्ञ करतो, म्हणून वैदिक मंत्रांचे पठण चालू असले, इतरही सर्व बाबी अनुकूल असल्या आणि तुपाची आहुती मात्र अग्निऐवजी राखेतच टाकली तर असा यज्ञ व्यर्थच आहे. दुसऱ्या शब्दात भक्ताने कोणत्याही जीवमात्राची उपेक्षा करू नये. त्याने जाणले पाहिजे की प्रत्येक जीव, मग तो मुंगीसारखा यत्किंचित असला तरी, त्याच्या ठाई भगवंत उपस्थित आहेत आणि म्हणून प्रत्येक जीवास दयापूर्ण वागणूक द्यावी आणि कोणत्याही प्रकारे हिंसा करण्यात येऊ नये. आधुनिक तथाकथित सुधारित समाजामध्ये नियमित कत्तलखाने चालवले जातात आणि विशिष्ट धर्माचे लोक त्याला पाठिंबाही देतात, तथापि भगवंत अखिल प्राणी मात्रांमध्ये उपस्थित आहेत या ज्ञाना वाचून मानवी समाजाने केलेली कोणतीही तथाकथित प्रगती, मग ती ऐहिक असो वा पारमार्थिक असो, तमोगुणाचीच समजण्यात यावी. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणारिन्नाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च. नम ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः. पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भागवत अध्याय 29 भक्तिमय सेवेचं कपिल मुनीकृत विवेचन, म्हणजे जे आपण आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, तर आपणही जर विचारलं आपल्याला की आपण काय करतोय, तर एका शब्दात उत्तर देत असेल तर आपण म्हणतो आम्ही भक्ती करतो. तर मग भक्तिमय सेवेचं भगवान कपिल मुनी इथे वर्णन करतायत की भक्तिमय सेवा म्हणजे काय. आणि या अध्यायामध्ये एकूण 5व्या श्लोकापर्यंत देवहूतीने प्रश्न विचारले आणि मग पुढे 8व्या श्लोकापासून कपिल मुनी आता भक्तीचं विवेचन करतायत. त्याच्यामध्ये आधी त्यांनी भक्ताच्या मनाची स्थिती कशी असावी असं सांगितलं आणि पुढे 15व्या श्लोकाच्या पुढे मग ते भक्ती म्हणजे काय करायचं याबद्दल वर्णन करत आहे. तर त्यातला आज 22वा श्लोक आपण घेणार आहे, पण कालच्या 21व्या श्लोकाचा थोडा संदर्भ घेतल्याशिवाय आपण या 22व्या श्लोकाचं पूर्ण विवेचन करू शकणार नाही. तर 21व्या श्लोकाचा मी अर्थ आणि तात्पर्य वाचतो. प्रभुपादाने सांगितलंय 21व्या श्लोकामध्ये कपिल मुनी म्हणतात की प्रत्येक प्राणी मात्राच्या ठाई मी परमात्मा रूपाने उपस्थित आहे. एखादा मनुष्य जर या सर्वव्यापी परमात्म्याची उपेक्षा करीत असेल वा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल आणि मंदिरातील मूर्तींची पूजा करीत असेल तर ते केवळ मिथ्याचारी आहे किंवा मिथ्याचरण आहे. तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात की शुद्ध भावनेमध्ये म्हणजेच कृष्ण भावनामृतामध्ये मनुष्य सर्वत्र श्रीकृष्णाची उपस्थिती पाहतो. यास्तव जर एखादा केवळ मंदिरातील श्रीमूर्तींची पूजा करत असेल व इतर जीव मात्रांचा जर आदर करत नसेल तर तो भक्ती मार्गाच्या अत्यंत कनिष्ठ स्तरावर आहे असे जाणले पाहिजे. जो केवळ श्रीविग्रहांचे पूजन करतो व इतरांना अनादर करतो तो भौतिक स्तरावरील भक्त होय. असा भक्त भक्तीच्या अगदी कनिष्ठ स्तरावर असतो. भक्ताने प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांच्या संबंधाने जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि याच भावनेने प्रत्येक गोष्टीची सेवा करावी. प्रत्येक गोष्टीची सेवा करणे म्हणजे ती ती गोष्ट कृष्ण सेवेमध्ये नियुक्त करणे होय. एखादा मनुष्य जर निरागस निष्पाप असेल तर त्याला श्रीकृष्णाशी असणारा आपला संबंध ज्ञात नसेल तर प्रगत भक्ताने त्याला श्रीकृष्ण सेवेमध्ये नियुक्त करण्याचा प्रयत्न करावा. कृष्ण भावनेमध्ये प्रगत झालेला भक्त प्रत्येक जीवासच नव्हे तर प्रत्येक वस्तूसही कृष्ण सेवेमध्ये संलग्न करू शकतो. तर आपण आपल्या शास्त्रांमध्ये पाहिलं तर या सृष्टीची उत्पत्ती जी झालेली आहे ती भगवान श्रीकृष्णांपासून झालेली आहे असं आपण श्रीमद भागवतात आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत वर्णन करतात. म्हणजे या सृष्टीमध्ये जे काही चेतन आहे म्हणजे जे प्राणी मात्र आहेत जे तटस्थ शक्ती म्हणून आहे आणि जे काही अचेतन आहे जसा हा माईक आहे हे पुस्तक आहे किंवा आपली गाडी आहे हे सर्व काही म्हणजे त्यात भगवंतांचाच अंश आहे. ज्या अचेतन वस्तू आहेत त्याच्यामध्ये भगवंत ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित होतात, तर ज्या चेतन वस्तू आहेत तर त्यामध्ये किंवा चेतन जे सजीव आहेत त्यामध्ये भगवंत हे परमात्मा रूपाने स्थित असतात. आणि ह्याची जाणीव आपल्याला पदोपदी होते की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परवाच एका भक्तांशी मी बोलत असताना त्यांनी शिक्षाष्टकम प्रभूंचा एक अनुभव सांगितला. ते कुठेतरी खेड्यावर जात होते कार्यक्रम घ्यायला, तर तिथे एका शेजारच्या गटारीमध्ये एक डुक्कर म्हणजे आणि त्याची फॅमिली सगळी असे पूर्णपणे आकंठ त्याच्यामध्ये बुडलेले होते आणि त्याच्यामध्ये मग अशी ती क्लिअर लाईन दिसत होती की वरती थोडासा पांढरा त्यांची त्वचा आणि खाली सगळं ते काळं घाण सगळी त्यांना लागलेली. तर शिक्षाष्टकम प्रभू असंच त्या भक्ताला म्हणाले की म्हणे काय जीवांच्या एक एक इच्छा असतात आणि त्या जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून परमात्मा रूपाने भगवंत सुद्धा त्या योनीमध्ये जातात. म्हणजे यामध्ये इच्छा त्या जीवाची होती की आपण त्या घाणीमध्ये डुंबावं, पण त्याच्याबरोबर ते परमात्मा पण तिथे गेले आणि त्यांनाही ते सहन करावं लागतं. म्हणजे भगवंत किती कृपाळू आहे याबद्दल ते सांगत होते. पण आपल्याला अशी जाणीव होते का की इतर सजीवांबद्दल किंवा इतर मानवांबद्दल किंवा जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये नाही आहेत अशा लोकांकडे पाहून आपल्याला भगवत साक्षात्कार होतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्याला मूर्तीमध्ये अर्चविग्रहांमध्ये भगवंत दिसतात आणि ते भगवंत आपल्याशी बोलतावत सुद्धा, आपल्याशी आपण त्यांच्याशी भावनिक आदान प्रदान करतो, हा एक स्तर आहेच. अर्चविग्रहांची सेवा, अर्चविग्रहांसमोर आपलं हृदय मोकळे करणे, ही सगळी भक्तीमध्ये एक पद्धती आहे. पण इथे कपिल मुनी म्हणतायत की जो अर्चविग्रहांची पूजा अर्चा करतो, त्यांची सेवा करतो मंदिरात येऊन, पण जर भगवंत जे बाकी सर्व चराचर सृष्टीमध्ये व्यक्त आणि अव्यक्त रूपामध्ये आहेत, तर त्यांचा जर आपण आदर करत नसू तर त्याला मिथ्याचारण असे म्हटलेले आहे. मग आजूबाजूला आपल्या भगवंत कुठकुठल्या स्थितीमध्ये उपस्थित आहेत, तर महाराज रहुगण आणि जडभरत यांच्या कथेमध्ये जेव्हा महाराज रहुगण पालखीमध्ये बसलेले असतात आणि जडभरत त्यांची पालखी घेऊन जात असतो, तेव्हा रहुगणाला प्रश्न पडतो की ही पालखी सारख्या थांबते चालते असं काय, म्हणजे नाशिक पुणे हायवेवर जितके स्पीड ब्रेकर आहेत तेव्हा आपली गाडी कशी जाते, थांबते म्हणजे जेव्हा खड्डे नसतात तेव्हा स्पीड ब्रेकर येतात आणि जेव्हा स्पीड ब्रेकर नसतात तेव्हा ट्रॅफिक येतो, तर असे ते तर त्या पद्धतीने कशी काय चालली आहे पालखी म्हणून ते बघतात. तर जे जडभरत असतात की जे पूर्वाश्रमीचे महाराज भरत आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या देशाला भारत म्हटलं जातं, तर ते खाली मुंग्यांकडे पाहून चाललेले असतात की बाबा माझ्या पायाने मुंगी चिरडली जाता कामा नये. मग जेव्हा रघुगण म्हणतो की बाबा तू असं का चालतो, तेव्हा जडभरत जे तत्वज्ञान सांगायला लागतात आणि तेव्हा त्या रघुगणला कळतं की अरे आपण याला पालखी उचलायला लावलं की एवढं मोठं पाप केलं, हा एवढा थोर जो आत्मा आहे महात्मा आहे तर ह्याच्याकडनं तर मला शास्त्र ऐकायला पाहिजे, तत्वज्ञान ऐकायला पाहिजे. मग हे जडभरत जेव्हा त्या मुंग्यांना एवढा सन्मान देत असतील तर ते आपल्या घरच्यांना किती सन्मान देत असतील. घरचे काही काम सांगायचे भले ते त्यांच्याशी बोलत नव्हते पण मात्र पूर्ण आदर देत होते. एवढंच नाही तर ते त्यांना ज्या दरोडेखोरांनी बळी देण्यासाठी म्हणून जंगलात घेऊन गेले तर त्यांच्या प्रति सुद्धा त्यांचा आदरभावच होता. त्यांनी असं काही म्हटलं नाही की बाया वर्ग थांबा तुझ्याकडे बघतोस तो कसा माझा नरबळी देतोस म्हणून. तर जेव्हा आपण सगळ्यांच्या ठाई भगवंत बघायला लागतो की बाबा जे काय माझ्या बाबतीत घडतंय असे माझे आजूबाजूचे लोक आहेत हे सगळं सुद्धा भगवंतांचीच इच्छा आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहे आणि त्यांच्या हृदयस्थ भगवंतांना मी जर संतुष्ट करत नसेल तर मी मंदिरात येऊन असलेल्या भगवंतांना संतुष्ट करून ते खरंच संतुष्ट होतील का, हा प्रश्न आपण व्यक्तिगत आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणून भक्तिरसामृत सिंधू मध्ये तीन प्रकारच्या भक्तांचं उदाहरण दिलेलं आहे की कनिष्ठ भक्त, उत्तम भक्त आणि मध्यम भक्त. तर ह्याचं जे विभाजन आहे ते त्यांची भगवंतांवर किती श्रद्धा आहे याच्यावर नसून ते इतर भक्तांशी आणि इतर व्यक्तींशी कसं वागतात त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. बरोबर आहे, त्यानुसार श्रद्धा सुद्धा वर खाली होणारच आहे की पण विशेष करून कनिष्ठ भक्त याचं हे इथलं उदाहरण हे एकदम कनिष्ठ भक्ताला लागू आहे की तो समजतो की मंदिरातच भगवंत आहे आणि मंदिरामध्ये येतात तेच फक्त भक्त आहे आणि जे मंदिरात येत नाहीत ते अभक्त आहे आणि अभक्तांची वेगळी वागणूक आणि भक्तांची वेगळी वागणूक आणि वेगळी वागणूक म्हणजे कुठल्या स्तरावर की त्यांना आदर पण द्यायचा नाही, त्यांचं ऐकून पण घ्यायचं नाही इथपर्यंत. मग ते आपल्या घरामध्ये असतील, आई वडिलांच्या रूपाने असतील, मुलाच्या रूपाने असतील, सासू सासऱ्यांच्या रूपाने असतील किंवा जावई आणि सूनच्या रूपाने असतील, पण तरी सुद्धा मग ते भक्त आहेत का अभक्त आहेत हे क्लासिफिकेशन चालू होतं की भक्त असेल तर मी सर्वस्व दिलंय आणि अभक्त असेल तर मी त्यांचं ऐकणारही नाही आणि त्यांनी माझ्याशी बोलूही नाही. मग असं भगवंतांना चालणार असतं हा श्लोक नसता, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला चालतं की नाही बघण्यापेक्षा भगवंतांना चालतं की नाही हा विचार करायला पाहिजे, कारण आपल्याला चालतंय तसं जर आपण भक्ती करत असेल तर आपण अहंकाराचीच आपल्या पूजा करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मला आवडतं ते मी भक्तीत करतो हे सकाम कर्म झालं, जे भगवंताला हवं ते मी करतो हे निष्काम कर्म झालं. तर म्हणजे ह्या भक्तीच्या पहिल्या स्टेप्स आहेत ऍक्च्युली, नंतर मग आपण आत्मसमर्पण किंवा जे ज्या नवदा भक्ती आहेत त्या त्याच्यानंतर येतात. तर जडभरतासारखं आपण सध्या राहू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. आपण आपली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे की आपण मुंग्यांना, झुरळांना, उंदराला जेवढा सगळ्यांना जर इक्वल रिस्पेक्ट द्यायला गेलं तर आपण स्वयंपाकही करू शकणार नाही, आपल्याला झालेला आजार पण दूर करू शकणार नाही, किंवा आपण काहीच करू शकणार नाही, कारण आपण घराची किंवा मंदिराची स्वच्छता करतो म्हणजे कुठल्या तरी जीवांची हत्या होते, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा काही जीवांची हत्या होते, आपण जेव्हा अँटीबायोटिक्स घेतो किंवा आयुर्वेदिक औषधं घेतो किंवा आपली शरीरातली प्रतिकार शक्ती जेव्हा आपला रोग घालवते तेव्हाही आतमध्ये हत्या होत असते, जर त्यांच्या सगळ्यांना सुद्धा जर आदर देत बसलो तर मग आपण एक दिवस पण जगू शकत नाही। मग त्यामध्ये काय करायला पाहिजे, तर आदराची सुद्धा एक चढती कमान सांगितली गेली आहे की जेव्हा दोन गोष्टींना आदर द्यायचा असेल तर त्यातला कोणाला जास्त कोणाला कमी आदर दिला पाहिजे, तर ह्याची चर्चा शिक्षाष्टकम प्रभूंनी एका रिट्रीट मध्ये केली होती की आदर कसा दिला पाहिजे। तर आदर कसा दिला पाहिजे की जो मनुष्य योनीत नाही आहे किंवा जो निर्जीव आहे त्यापेक्षा सजीवांना आदर जास्त दिला पाहिजे, म्हणजे निर्जीव किंवा सजीव यातलं कोणाचं जर आपल्याला चॉईस करायचं असेल तर आपण सजीवाला जास्त आदर दिला पाहिजे, त्यासाठी निर्जीवाला कमी आदर दिला तरी चालेल। मग सजीवांमध्ये जे प्राणी मात्र आहेत किंवा मनुष्य आहेत, तर मनुष्य योनीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला इतर प्राणी मात्रांपेक्षा जास्त आदर दिला पाहिजे। जसं आपण स्वयंपाक करताना जर मनुष्याचं पोट भरण्यासाठी आपण स्वयंपाक करत असू तर तेव्हा मग जर आजूबाजूचे जर बॅक्टेरिया मेले तर त्याचं आपल्याला एवढं पाप लागत नाही आणि तो जर प्रसाद म्हणून आपण करत असू तर अजिबात लागत नाही। तसंच मग मनुष्यांमध्ये मग जर आपण क्लासिफिकेशन केलं तर मग ज्यांना जे भगवंतांचे द्वेष करतात त्यांच्यापेक्षा जे निरागस आहेत त्यांना आदर दिला पाहिजे, जे निरागस आहेत त्यापेक्षा जे भगवंतांची भक्ती करण्यासाठी जे स्वतः भक्त नसले तरी मदत करतायत इतरांना त्यांना आदर दिला पाहिजे, जे स्वतः असा आदर दुसऱ्याला मदत करतायत त्यापेक्षा जे भक्ती करण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना आदर दिला पाहिजे, आणि जे भक्ती करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्यापेक्षा जे पूर्ण भक्ती करत आहेत किंवा जे भक्त आहेत भक्त या स्थितीमध्ये पर्यंत पोहोचले त्यांना आदर दिला पाहिजे। आपल्याला कुठे आदर देणं सहज शक्य आणि कुठे आदर देणं अवघड जातं याचं एक आपण उदाहरण पाहूया। आपल्याला आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांना आदर देणं फार सहज शक्य आहे, नॅचरल आहे ते, म्हणजे आपण आई वडिलांना आदर देऊ शकतो किंवा आपण वरिष्ठ भक्तांना आदर देऊ शकतो, जे आपण समजतो की बाबा आपल्यापेक्षा यांना भक्तीमध्ये थोडं कमी जाणकार आहेत किंवा जे आपल्यापेक्षा लहान आहेत, जशी आता जर कोणी पालक असेल तर मुलं त्यांना आदर नाही पण त्यांना आपण त्यांना कृपा करून त्यांना मार्गस्थ लावण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो। प्रॉब्लेम आदर देण्याचा येतो कुठे, आपल्या बरोबरचे त्यांना, की आणि मग आपल्या बरोबरीचे कसं तर कुठल्या कुठल्या क्रायटेरियाने ते बरोबरचे आहेत असं समजावं, जेव्हा आपल्या दोघांच्या सेवा एकत्र असतील ते बरोबरीचे समजावं, म्हणजे मी पण कीर्तन करतोय आणि आणखीन एक जण कीर्तन करतोय मग आपल्याला त्याचे फॉल्ट्स यायला लागतात, मी पण स्वयंपाक करतोय आणि माझी आई पण स्वयंपाक करते किंवा माझी सासूबाई पण स्वयंपाक करते मग तिथे क्लॅशेस होतात, मग सासऱ्यांशी पटत कारण त्यांचं माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे, मुलाचं वडिलांचं पटत नाही, वडिलांचं सुनेचं पटत किंवा वडिलांचं मुलीचं पटत कारण कार्यक्षेत्र वेगळं आहे, ब्रह्मचाऱ्यांचं गृहस्थांशी पटत, गृहस्थांचे ब्रह्मचाऱ्यांचे पटत, ब्रह्मचारी म्हटलं की तेही एकाच वर्षी इनिशिएशन झालं असेल ना आणखी, तर हा सामान्य रूल आहे, म्हणजे दुसऱ्यांना आदर देताना आपल्या बरोबरच्या लोकांना सुद्धा तेवढाच आदर देता येणं हे मोठं कौशल्य आहे, आणि ते कौशल्य जर आपल्याला जमलं तरच आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकू किंवा खरंच भक्ती करतोय असं म्हणायला हरकत नाही। इथे प्रभुपादांनी आधीच्या श्लोकामधल्या तात्पर्यामध्ये खूप अतिशय उत्तम एक वाक्य सांगितलं तात्पर्याच्या शेवटी की जो प्रगत भक्त असतो तो जीवासच नव्हे तर प्रत्येक वस्तूसही कृष्ण भावनेमध्ये लावतो, तो प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा श्रीकृष्ण पाहत असतो आणि त्या वस्तूलाही आदर देतो। एखादी वस्तू जर आपण वापरत असू आणि ती आपण जर तिचं आपण जेव्हा भंगारमध्ये रूपांतर करतो याचा अर्थ त्या भक्ती त्या वस्तूला आपण अनादर दिलेला आहे, की हे पुस्तक आहे हे आत्ता आपण वापरतोय तोपर्यंत त्याची काय किंमत 80 रुपये 100 रुपये किंवा खूप आता हे भागवतामध्ये त्याची तर किंमतच नाही, पण जेव्हा हे आपण उचलून रद्दीत टाकतो तेव्हा त्याची किंमत होते 10 रुपये किलो. जेव्हा एखादी लोखंडी वस्तू आपण जोपर्यंत वापरतोय किंवा घड्याळ म्हणा किंवा कुठलीही वस्तू म्हणा तोपर्यंत तिचं जे उपयोगिता मूल्य खूप असत. पण जेव्हा ती आपण उचलून आता ही मला नकोय मी जेव्हा दुसरी घेतो असं म्हणतो तेव्हा आपण तिला अनादर देत असतो. आणि आपण काय म्हणतो मला आता चॉईस मिळाला आहे ह्याचाच. पण ह्या चॉईसचा आपण हा आपण एक चुका करतोय की चॉईसमुळे आपण ज्या वस्तू आपण वापरू शकत असतो पण त्याही वस्तू आपण त्यांचा अनादर करतो का तर मला दुसरी आवडते. आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत मध्येच एक वरिष्ठ संन्यासी आहेत त्यांचं नाव आहे देवामृत महाराज. त्यांनी येल युनिव्हर्सिटीमधनं डिग्री मिळवली आहे. जसं ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे महत्त्वाच्या दोन युनिव्हर्सिटी आहेत युरोपातल्या इंग्लंडमधल्या तशीच येल आणि हार्वर्ड या अमेरिकेमधल्या. तर त्यांनी सांगताना सहज सांगितलं होतं की अनादराची सुरुवात कुठपासून होते. आपण व्यक्तींना अनादर पटकन करत नाही आपण वस्तूंचा अनादर पहिले करतो. आणि वस्तूंना आदर देणं म्हणजे मी पहिल्यांदा भारतात आलो तेव्हा वस्तूंना आदर देत लोक देत आहेत हे शिकलो पाहिलं म्हणजे की मी माझ्या जगा म्हणजे ते हे आहेत अमेरिकन आहेत ते म्हणे की मी माझ्या देशात तर वस्तूंना काय व्यक्तींना आदर देताना पाहिलेलं नाही. पण जेव्हा भारतात आलो तेव्हा लोकांच्या हातावर वडिलांची घड्याळं पाहिली. लोक 10-10 वर्ष वेटिंग लिस्टवर आल्यानंतर मिळालेली बजाज स्कूटर 25-25 वर्ष वापरताना पाहिली. किंवा एखादी फियाट कार ही 5 वर्षानंतर मिळालेली ती अगदी घरातला सदस्य असल्यासारखं तिच्याशी वागताना पाहिलं. ही खरं तर भक्तीची सुरुवात आहे. कारण जेव्हा आपण या वस्तूंना आदर द्यायला लागतो तेव्हा आपल्याला त्याचं मूल्य खरं कळतं की बाबा रे जर ही वस्तू मी भंगार केली आणि जर दुसरी वस्तू घेतली तर निसर्गाचंच नुकसान आहे परमेश्वराचं नुकसान आहे. तर आपण त्या वस्तू पुरेपूर वापर करतो. याचा अर्थ आपल्या घरामध्ये कबाडीखाना करायचा असं नाही आहे. पण जेव्हा एखादी वस्तू आपण म्हणतो की बाबा आता ही मी वापरणार नाही तेव्हा एक प्रश्न तर नक्की आपण विचारू शकतो की खरंच ही वापरायला अयोग्य आहे म्हणून मी वापरणार नाही का मला याचा कंटाळा आलाय म्हणून. जिथे मला कंटाळा आलाय किंवा मला चांगला चॉईस मिळालेला आहे असं जर आपण म्हणायला लागलो याचा अर्थ मी माझ्या अहंकाराची पूजा करत आहे. मी माझा जो मला काय मिळतं भगवंताला काय मिळतं किंवा याचा विचार न करता मी माझ्यासाठी जगतोय एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की जे भक्तीला अतिशय प्रतिकूल आहे. महाराजांनी पुढे सांगितलं की हा चॉईस जेव्हा आपल्याला मिळायला लागतो की जो आजकालच्या जगात खूपच जास्त झालाय त्याने काय होतं ते म्हणे की जेव्हा आपल्याला चॉईस मिळतो तेव्हा आपण फक्त आपला विचार करून वस्तूंचा त्याग करायला लागतो. म्हणजे आज मला परवडतंय ना इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा मी गाडी घेतो. जुन्या गाडीचं काय नाही ती चांगली आहे ती सेकंड हँड घेते. म्हणजे एक गाडी हे पोल्युटिंग युनिट आहे त्याने निसर्गाचं नुकसान होतंय आणि मी एक दुसरं पोल्युटिंग युनिट घेतो आहे आणि ते पोल्युटिंग युनिट ज्याला नवीन गाडी घेणं परवडत नाही अशाला विकतोय की ते तो चालू ठेवतोय म्हणजे निसर्गाचं डबल नुकसान मी करतोय का तर मला आता एअर कंडिशन मध्ये बसायचंय म्हणून. तर जेव्हा आपण असा विचार करतो आणि असा मग चॉईस मिळतो आणि फक्त मग तेव्हा कसं असतं की आता मी पैसे खर्च करतोय तर माझा कम्फर्ट बघायला पाहिजे. तर हळूहळू ही जी वृत्ती आहे ही दोन व्यक्तींच्या व्यवहारामध्ये यायला लागते. कारण आपलं मन असं क्लासिफाय नाही करू शकत की हां आता ही वस्तू आहे ना मग मी वस्तूशी जसं वागेन तसं मी लोकांशी नाही वागणार. त्यांना ती चटक लागते की अरे आता हे नाही हे मग आता माझी इमेजसाठी मग हे सोडून हे मग ह्याच्यामध्ये या घड्याळामध्ये डेट आणि टाईम दिसत नाही ते माझ्या दुसऱ्या ह्याच्यात मिळतं मग ते घड्याळ हे टाकून दिलं. मग ह्या मोबाईलमध्ये हा स्मार्टफोन नाही हा साधा फोन आहे हा काढून टाकला. मग हा लॅपटॉपचं वजन 2 किलो आहे आता माझ्याकडे आयपॅड आलं आहे ते फक्त 750 ग्रॅम आहे तो काढून टाकला. मग हीच वृत्ती आपली आपल्या ज्या संबंधांमध्ये यायला लागते की का आजारी आहे हिची सेवा कुठे करणार काढून टाका. दुसरी नाही हिला काय ह्याला काय येतं आई वडील हे काय आता म्हातारे झाले वृद्धाश्रमात मुलं गडबड करतात त्यांना टाकून द्या पाळणा घरात मला माझं जीवन जगायचं ही एक्झॅक्टली ते म्हणे की तुम्हाला आता म्हणजे त्यांनी हे प्रवचन मी ऐकलं तेव्हा मी त्यांचं प्रवचन ऐकलं तेव्हा मी मेडिकल कॉलेजला होतो म्हणजे 10 ते 12-13 वर्षा आधीचं ते प्रवचन होतं. ते म्हणे की अमेरिकेत असंच झालं की आधी वस्तूंचा चॉईस आला मग रिलेशनशिप मध्ये चॉईस आला आणि मग रिलेशनशिप मध्ये जेव्हा चॉईस येतो तेव्हा कुटुंब व्यवस्था ढासळते आणि 13 वर्षांनी आपली कुटुंब व्यवस्था ढासळायला सुरुवात झालेली आहे. तर ती जर वाचवायची असेल तर आपल्याला आधी व्यक्तींना तर आदर द्यायलाच पाहिजे पण व्यक्तींचा आदर देता देता आपल्या घरातल्या वस्तूंना पण आदर द्यायला पाहिजे. आणि या घरातल्या वस्तूंना आदर देण्याची पद्धत खूपच सोपी होती पूर्वी जी आता राहिली नाही. पूर्वी जेव्हा आपल्या आई आई वडील आपल्याला संस्कार करायचे की बाबा सगळ्या वस्तू आहेत ना त्या भगवंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये भगवंत आहे त्यांचा वापर न व्यवस्थित केला पाहिजे. मग चुकून आपण जर जेव्हा आपण गादीवरनं खाली पाय ठेवायचो तेव्हा आपण धरणी मातेला नमस्कार करायचो, आपण केरसुणीला नमस्कार करायचो, दरवाजाला लात मारली तरी सुद्धा आई म्हणायची की अरे अशी कशी लात मारतोस, त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. तेव्हा आपण म्हणायचं कुठे जीव आहे दाखव. पण ह्या आपल्या वैदिक संस्कारांमुळे, कारण लात जो दरवाजाला मारू शकतो तो व्यक्तीलाही मारू शकतो, जो दरवाजाला मारणार नाही तो व्यक्तीला मारण्याचा प्रश्नच येत नाही, जो एखादी वस्तू फेकू शकतो तो एखाद्या व्यक्तीलाही फेकू शकतो, जो वस्तूच फेकणार नाही तो व्यक्ती फेकायचा प्रश्नच उद्भवत नाही, जो आपल्या वस्तूंचा व्यवस्थित सांभाळ करतो तो शतपटीने जास्त व्यक्तींचा सांभाळ करू शकतो, आणि जो हलगर्जी असतो वस्तूंमध्ये तो संबंधांमध्ये सुद्धा हलगर्जी असतो. तर त्यामुळे आपल्याला हे संस्कार केले जात होते की जे आता राहिलेले नाही. आई वडिलांनाच आपलं जीवन असं जगायचं आहे तर ते मुलांना कसं शिकवणार हा मोठा प्रश्न आहे. आणि जे शिकवणारे आहेत त्यांना अडगळीत टाकून दिलेलं आहे आजी आजोबांना, की जे म्हणतात की नाही तेव्हा तुमचा जमाना वेगळा होता असं सांग, एका वाक्यात आपण त्यांना गुंडावर माळ्यावर टाकून देतो आणि मग ते घरात टीव्ही बघत बसतात आणि आमच्या मुलांकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांच्या नावाने बोटही मोडतो. तर त्यामुळे सर्व सृष्टीची उत्पत्ती ही भगवंतांपासून झालेली आहे ही जाणीव सतत आपल्या मनात ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण किती निराधार म्हणजे आदर देत नाही याचे उदाहरण किती आहे. मी आता फक्त एक क्लासिफिकेशन करतो की वैदिक सभ्यता आणि इस्लाम किंवा ख्रिश्चन यासारखे धर्म याच्यामधलं मी एक क्लासिफिकेशन सांगतो आणि मग आपण जे भक्ती मार्ग फॉलो करतोय तो कुठल्या याच्यात पडतो हे आपण आपलं आपलं परीक्षा करायचं. वैदिक सभ्यता असं सांगते की व्यक्ती कसाही असला तो काहीही फॉलो करत असला तरी त्याचा त्याला आदर हा दिलाच पाहिजे. आणि इस्लाम किंवा तथाकथित अवैदिक धर्म सांगतात की जे तू करतोयस ना ते जो तो करत असेल ना तर तो खरा, तो मग स्वर्गात येणार तुझ्याबरोबर, आणि जे तू तो करत नाही ना जे तू करतोय ते मग ते काफर, ते त्यांना नरकात सुद्धा जागा नाही. वैदिक धर्म म्हणतो की अनेक मार्ग आहेत भगवंतांना प्राप्त करण्याचे, काही सरळ आहेत काही थोडे लॉंगकट असतील काही एक्स्ट्रा लॉंगकट असतील पण प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या मनोवृत्तीनुसार त्या त्या मार्गाने जातो आणि त्याला ती ती श्रद्धा हे भगवंतच प्रदान करतात. हे जे अवैदिक धर्म आहेत ते सांगतात की एकमेव मार्ग आहे आणि तो मार्गच फक्त सर्वात अत्युच्च स्थितीला जातो, बाकी सगळे मार्ग त्या स्थितीला जाऊच शकत नाही. वैदिक धर्माचरणामध्ये म्हणतात की कमीत कमी दुसऱ्याचं ऐकून घ्या, त्याच्याशी शास्त्रार्थ करा आणि शास्त्रार्थ करून त्यातलं जे काही चांगलं आहे ते तुम्हाला जोडा आणि जे काही माझ्याकडे चांगलं आहे ते त्यांना द्या. जे अवैदिक धर्म आहेत ते म्हणतात की साम दाम दंड भेद या नीतीने त्यांच्यापासून दूर राहा, त्यांना तोडा, ते जर पालन करत असतील तर त्याची निंदा करा, त्यांचं ऐकायला मुळीच जाऊ नका. आपण काय फॉलो करतो हा प्रश्न. आपण दुसऱ्याला पूर्ण आदर देऊन त्याचं काय म्हणणं आहे कमीत कमी ऐकून तरी घेतो का आपलंच लादण्याचा प्रयत्न करतो. आणि कधी कधी आपण दुसऱ्यावर लादताना आपण आपल्यावरही ते लादत असतो की जे जे समजून घ्यायची आपली स्वतःची लायकी नसते. आणि मग 25 वर्षांनी प्रश्नार्थक चिन्हाकडे भगवंतांच्या मूर्तीकडे बघतो, 25 वर्ष 16 माळा जप करतोय अजून काहीच नाही झालं. तर हे मुद्दे आपल्या म्हणजे हे कशी आहे की आपली जी भक्ती आहे ना, भक्ती ही 1, 2, 3, 4, 5, 10 वर्षाची प्रोसेस नाहीच आहे. ही कमीत कमी 1 जन्माची आणि जास्तीत जास्त 1000 जन्माची प्रोसेस आहे. आणि 1000 जन्म जर एक निष्ठात आपल्याला सांभाळून ठेवायची असेल तर ती अतिशय जपली पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये दुर्निग्रह म्हणजे दुराग्रह केला नाही पाहिजे. आणि माणूस हा इतर व्यक्तींशिवाय जर राहू शकत नाही हे जर आपल्याला पूर्णपणे माहिती आहे तर त्यांचा आदरही करायचे काय पाहिजे. मग आपण अनेक वादांबद्दल बोलतो की हे कर्मकांड चालू आहे, ह्या मायावादी आहे, आणि आपण मात्र लॅपटॉपवर सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतो की जे भौतिकवादी आहे. आपण भौतिकवाद सहज स्वीकारतो, माझ्यासाठी कम्फर्टेबल गाडी पाहिजे, मला एअर कंडिशन पाहिजे, मला काही झालं तर मी अँटीबायोटिक घेणार. पण माझ्या मित्राने पत्रिका पाहिली की तो सकाम कर्मी, त्याने जर म्हटलं की बा कुठली तरी पूजा करतो मी, ती माझ्या पत्रिकेत दिली आहे की त्याच्याशिवाय शांती होणार नाहीये, तर त्याने ते केलं की काय आपण आतापर्यंत काय शिकलो. आणि इथे तर आपण मस्त पिझ्झा पास्ता खाऊन मस्त आनंदात असतो. तर हे मात्र आपण इव्हॅल्युएट करायला शिकलं पाहिजे की कुठलंही कर्मकांड म्हणा किंवा अगदी निर्विशेषवाद सुद्धा हा भौतिकवादापेक्षा कितीतरी चांगला आहे. शुद्ध भक्ती एवढा उच्च नाही हे मान्य आहे, म्हणजे ते तर आपल्या प्रत्येक पानापानात दिलेलं आहे. पण म्हणून भौतिकवाद जे कोणी या मार्गाचा फॉलो करतायत त्यांना भौतिकवादी व्यक्तीपेक्षा हीन समजणे, हा हीन विचार आपल्या मनात येता का मागे. सगळ्यात श्रेष्ठ असं निर्विशेषवादी जर कुठलं पुस्तक आहे की जे निर्विशेषवादी लोक वाचतात तर ते ब्रह्ममध्व संप्रदायातल्या एका व्यक्तीने लिहिलेलं आहे. का तर जेव्हा चर्चा करताना पूर्ण समजून घेतला निर्विशेषवाद आणि नंतर त्याचं खंडन केलं. आपण समजूनच घेत नाही कुठली गोष्ट, ना आई वडिलांना समजून घेत, ना मुलांना समजून घेत, ना समाजाला समजून घेत, आपलं घोडं पुढे दामटत राहतो. आणि भगवंत तर म्हणतात की जो सगळ्यात शेवटी आहे तो माझ्या सगळ्यात जवळ आहे. म्हणून शिक्षाष्टकम जी प्रार्थना आहे ती किती महत्वाची आहे. त्यातला तिसरा श्लोक जो आहे, तृणादपि सुनिचेन तरोरिव सहिष्णुना अमानिन मान देन कीर्तनीय सदा. प्रत्येक जीवात्मा जो आहे तो कुठल्याही स्थितीमध्ये असो, आपण सुद्धा जर कुत्र्याला प्रेमाने जर आपण पाहिलं तर तो सुद्धा शेपटी हलवतो. त्याला काय कळतं, डोळ्याला डोळ्या, आपण जरी भाषाने काही नसली आणि आपण असं डोळे करून पाहिलं तर तो पण गुरगुरायला लागतो. जर अशी जर कुत्र्याची ना आपल्या संबंधातली गत आहे तर आपण ज्या व्यक्तींशी बोलत असतो, आपल्या घरातल्यांशी बोलत असतो, आपल्या मित्रपरिवाराशी बोलत असतो, आपल्या इतर मंदिर सोडून इतरत्र बोलत असतो, तेव्हा किंवा मंदिरात सुद्धा ही स्थिती आहे, तेव्हा आपण कसं बोलतोय, आपल्या डोळ्यामधनं कुठला भाव होतोय, अहमभाव होतोय, तू माझी भक्ती बघ, माझी तपस्या बघ, हा येतोय की सदैव आपण एकत्र राहून भक्ती करूया, हा भाव येतोय, हा फार महत्वाचा आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू सुद्धा फार स्पेसिफिक सांगतात की अमानीनं मान देणं ही फक्त मनाची स्थिती नाहीये तर ही तपस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला आदराची अपेक्षा आहे. जसं बिरबल बादशाची गोष्ट आहे की बिरबल बादशाला बादशाह बिरबलाला विचारतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे या जगामध्ये, तर बिरबल सांगतो की गोड शब्द आणि आदर देऊन बोलणे हे सगळ्यात महत्वाचं आहे या जगामध्ये. तर बिरबल बादशाह म्हणतो असं कसं, तो म्हणतो ठीक आहे उद्या तुमच्या बहिणीला माझ्याकडे जेवायला पाठवा. बिरबल मस्तपैकी चांदीचा पाट, सोन्याचा ताट, त्याच्यामध्ये पंचपक्वान्न वाढलेले असतात आणि इतकं सगळं वाढणार. ती जेव्हा ती बहीण बादशाची जेवायला बसणार तर बिरबल म्हणतो खा कितना खाना है तेरे बाप का क्या जाता है. सगळं म्हणजे तिला ती ताड पण ताटावरनं उठून जाते आणि बादशाला म्हणते की याचा शिरच्छेद कर. बादशाह म्हणतो झालं तरी काय, म्हणजे बिरबला विचारू. ती तर बिरबला रे असं म्हणजे इतक्या म्हणजे तिच्या मनात काही नसताना सगळं जुनं पुराणं सुद्धा खोदून खोदून काढते. बोललेलं एवढंच असतं, आता तोपर्यंत तिच्या मनात पूर्ण आदर असतो. पण जेव्हा एक मिनिट हा माझाच फोन वाजला, जेव्हा तो अनादर करतो तेव्हा मात्र त्याचं ते सगळं उफाळून येतं. तर मग बिरबल बादशाह सांगतो की पहा की हा प्रत्येक व्यक्ती हा त्या एक जो छोटासा आदर असतो, प्रत्येकाची अपेक्षा छोटी छोटी असते. आपण लहान मुलांशी सुद्धा हे करतो, जेव्हा वार्तालाप करतो, आता गौरांग आणि सुधन्वाशी जेव्हा मी बोलतो तेव्हा सुद्धा मला जाणवतं की ती गोष्ट जर मी सांगतोय म्हणून कर असं म्हणतात ते मुळीच करत नाही. आणि तिथे तर बाबा त्याला जर सांगितलं की बाबा बघ तू करू शकतोस, तुला जमेल आणि मला खूप चांगलं वाटेल, पण त्याचा आदर जेव्हा आपण हे करतो, आता त्याला अहंकार म्हणायचं का आदर म्हणायचं ते आपण काय गोष्ट करून घेतोय त्याच्याकडनं त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्या पद्धतीने जर आपण त्यांच्याशी वागलो सगळ्यांशीच, तर मात्र आपण भगवान चैतन्य महाप्रभू म्हणतात की असं जर आपण वागलो की अमानीन मान देणं, तरच आपण सदैव हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करू शकू. माझ्या 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृतशी जो संबंध आला त्या काळामध्ये मी अनेक चढउतार अनेक लोकांच्या जीवनामध्ये पाहिले. त्यामध्ये मी तरी असाच म्हणजे मी तरी असं स्वतःची समजूत करून घेतले की भगवंतांच्या त्या लीला आहेत म्हणून, पण तरी सुद्धा अतिशय उत्तम प्रचारक असलेले लोक हे नंतर जप सुद्धा करत नाहीत अशी स्थिती आहे. असं का होतं याचं जर आपण परीक्षा केली तर भक्तांशी एकदम आपण चांगले वागतो, पण प्रॉब्लेम कुठे होतो, क्लॅशेस चालू होतात ऍक्च्युली आपले इतर लोकांशी. पण जसं आपण त्या महाराजांचं मी उदाहरण दिलं की ते सांगतात की आपलं मनाचा स्वभाव असा असतो की एकदा क्लॅशेसची वृत्ती चालू झाली मग आपण भक्तांशी क्लॅशेस करायला लागतो. मग आपण आपल्या मनामध्ये जेव्हा फॉल्ट फाइंडिंग येतं की आपण जेव्हा दुसऱ्याच्या चुका शोधायला लागतो तेव्हा मग आपल्या मनामध्ये असं नसतं नाही नाही यांच्या चुका नाही शोधायच्या, फक्त यांच्याच चुका शोधायच्या. एकदा चुका शोधायची वृत्ती चालू झाली की आपण सगळ्यांमध्ये, मग इथपर्यंत होतं की भगवंतांबद्दल सुद्धा चुका काढायला जातो. माझ्याच जीवनात असं का झालं, मी तर 5 वर्ष व्यवस्थित जप करत होतो, मी तर प्रचार केला तरी सुद्धा असं माझ्या जीवनात का झालं. इथपर्यंत आपली मग ती चुका काढायची वृत्ती चालू होते. आणि म्हणून जर ती वृत्ती या लोक असेल तर या करतालच्या या दोऱ्याला सुद्धा आदर द्यायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू जे सांगतात की अमानीनं मान देणं ही एक तपस्या आहे, हा केवळ फक्त एक गुण नाहीये किंवा काही जणांमध्ये आहे आणि काही जणांमध्ये नाही. आणि हा गुण जर आपल्यामध्ये विकसित करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल सगळ्यात दुरावा आहे ना त्या व्यक्तीला जाऊन आधी सुरुवात करायची, त्याच्याशी त्याला आदर द्यायला सुरुवात कर. मग हळूहळू कसं आहे की त्याला आदर द्यायला सुरुवात केली की बाकीच्यांना आदर देणं फार सोपं होत. म्हणजे पूर्वी जेव्हा मी भक्त असं वाटायचं मला तर आमच्या घरामध्ये गीत गोपाल आणि गीत राम यांच्या कॅसेट लागायच्या. तस पूर्वी इथपर्यंत माझ्या आणि इतर लोकांच्या चर्चा झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये जे गदी माडगुळकर त्यांनी लिहिलेलं आहे की ज्योतीने तेजाची आरती किंवा हे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे श्रीरामाचे, म्हणजे काय हा मायावाद आहे म्हणे, त्यामुळे हे ऐकलं नाही पाहिजे. म्हटलं मला याच्यात काही मायावाद दिसत नाही. मग आता तेच गीत रामायण जेव्हा गोविंद प्रभू म्हटले की नाही ते तुलसी रामायण एवढंच स्ट्रॉंग तेवढाच मी त्याला आदर देतो ते मग आपण इथेही गातो. एवढं जर आपण म्हणजे ही कला कोणी दिली त्यांना, भगवंतांची स्तुती इतके सुरेल आवाजामध्ये जर कोणी करत असतं भगवंतांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकतं? आपण म्हणतो की एक पान सुद्धा भगवंतांच्या इच्छेविरुद्ध हलू शकत नाही आणि इथे एवढे सगळे कुठलाही कोणाचाही अभंग म्हणायला लागलं, पण ते जरा तपासून पाहायला पाहिजे हा की याचे फिलॉसॉफी काय आहे आणि काय ते बरोबर म्हणतात की नाही. एका स्तरावर अगदी बरोबर आहे, पण त्यांचा जो भावार्थ आहे, त्याने जर आपल्याला असं वाटतंय की आपण भगवंतांच्या जवळ जातो आहे, तर त्याला एवढा तिटकारा का, हा आपण प्रश्न विचारायला पाहिजे. राधानाथ महाराजांना सुद्धा जेव्हा एकाने प्रश्न विचारला होता की ऍक्च्युअली मी हा मुद्दा काढला पण आता माझ्या डोक्यातनं तो मुद्दा गेला, तर ह्याच्यामध्ये नंतर सगळ्यात शेवटचं सांगितलं की राखेमध्ये आहुती देण्यासारखं आहे. याच्या शेवटचा जो भाग आहे या श्लोकाचा, त्याच्यामध्ये सांगितलं तर राखेमध्ये आहुती देणं म्हणजे काय, की बाह्यकारी दृष्टिकोनातनं आपल्याला सगळं दिसतंय की मंत्रोच्चार वेदमंत्र चाललेले आहेत, 16 माळा व्यवस्थित चाललेल्या आहेत, सगळीकडे तिलक लागलेले आहेत, गळ्यात कंठीमाळा आहे, नेहमी वैष्णव परिधान आहे, सर्व सेवा व्यवस्थित चाललेल्या आहेत, तसं तुपाची आहुती, तूप पण शुद्ध आहे, मंत्रोच्चार करणारे ब्राह्मण पण शुद्ध आहेत, आणि पण आहुती कशात पडतीये, राखेत पडते. अख्खं आयुष्यभर आपण भक्ती करतोय पण अल्टिमेटली आपल्यालाच वाटतंय फक्त की भक्ती चालली आहे, भगवंताला वाटतच नाही की भक्ती चालली आहे. कारण भगवंताला वाटलं पाहिजे की आपण भक्ती करतोय, आपल्याला वाटून काय, आपल्याला बरंच काय काय वाटत असतं, आपल्याला वाटत असतं की आपण हे भोगतोय पण आपण भोगत नसतो, आपलं भोगले जात असत, आपल्याला भोगावं लागत असत. तर त्या पद्धतीने भगवंतांच्या ज्या व्याख्या आहेत, म्हणून 12वा अध्याय त्याच्यामध्ये जे कुठले भक्ताचे प्रिय भक्ताची लक्षणं, हे जे 7 श्लोक आहेत हे फ्रेम करून आपल्या आरशाजवळ ठेवायला पाहिजे. तसंच हा जो अध्याय आहे की भक्तिमय सेवेचे कपिल मुनीकृत जे विवेचन आहे, हा पण अध्याय, श्लोक नाही कळले तर श्लोकांचे अर्थ लाईनीने DTP करून आपल्या वॉर्डरोब जवळ लटकवायला पाहिजे. मी असा आहे तर भक्त आहे, असा नाही तर बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे बोलताना DOT के पास ऐसे होता है, नॉन DOT के पास ऐसे, हे शब्द आपल्या वापरण्याची आपली लायकी नाही, हे आपण अनुसरायला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे शब्द वापरणं टाळू तेव्हा आपण आदर द्यायला शिकू, तेव्हा आपण वस्तूंनाही आदर देऊ, व्यक्तींनाही आदर देऊ, आणि जेव्हा आपण त्यातल्या त्यांना आदर देऊ तेव्हाच आपण खरंच भगवंतांना सुद्धा आदर द्यायला शिकू, आणि आपण सतत भगवंतांची सेवा करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. यातलं काही जर तुम्हाला तत्व सोडून काही कटू वचन वाटले असतील तर ते माझे आहेत, पण तत्व मात्र आपल्या गुरु परंपरेचं आहे, श्रीमद भागवत मध्ये दिलेलं आहे आणि श्रील प्रभुपादांनी दिलेल्या तात्पर्यांमधलं आहे. कोणाला काही याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. भक्तीमधल्या व्यक्तीचं वर्तन, भक्तीमधल्या व्यक्तीचं वर्तन हे त्याच्या पूर्वकर्मांवर पण अवलंबून असतं, आणि त्याचा जन्म वगैरे सुद्धा त्या रास वगैरे सगळ्या पत्रिका वगैरे त्याच्या पूर्वकर्मावर कर्मावरच असते. आपण काय नाही, एखाद्या व्यक्ती बोलण्यापेक्षा आपण आपल्याबद्दलच चर्चा करावी असं मला वाटतं. कारण मग आपलं कसं, आपलं मन असं आहे ना की मग तो एखादा व्यक्ती मी नाही हे सिद्ध करत बसतो, आणि मग दुसऱ्या कोणाच्या मध्ये मग ते अरे मग त्याचं तसं झालं असावं म्हणून तो तसा विचार करतोय, म्हणून तो त्याच्यापेक्षा आपण जर विचार केला की हा व्यक्ती जो मायाशी वाईट वागतोय ते माझे कर्म आहे, आणि ह्या व्यक्तीशी मी कसं वागतोय हे ही माझी तपस्या आहे, तो माझ्याशी वागतोय ते माझे कर्म आहे, आणि मी जे वागतोय ती माझी तपस्या आहे, असं जर आपण प्रत्येकाशी वागलो तर माझ्यामध्ये त्याचं काय झालं आणि आपलं काय होतं हा प्रश्नच राहणार नाही. अल्टिमेटली आपलं भगवंतांचं काय होणार हे बघायचं. कारण कसं आहे की मग आपलं काय, आपण म्हणजे फॉल्ट फाइंडिंग प्रोपेन्सिटी आपल्यामध्ये इतकी भरलेली आहे की मग काहीतरी घटना घडते मग आपण लॉजिक लावू शकतो, मग असं झालं असेल, मग तो मागच्या जन्मी काय असेल आणि मग त्याने काय केलं असेल, त्याच्यापेक्षा. हा महाराजांचा प्रश्न मला आत्ता आठवला तुमच्या प्रश्नामुळे. महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, वरिष्ठ भक्ताने, की म्हणे कधी कधी अशा सेवा असतात आणि त्या सेवा आपण व्यवस्थितपणे पार पाडत असतो, त्यामध्ये आपल्याला अनेक भक्तांशी संग येतो, आपण त्यांच्याशी हे करत असतो, पण आपल्या मनात नसताना सुद्धा समोरचा भक्त कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होतं त्याच्यामध्ये, की बाबा त्याला असं वाटतं की मी त्याला एक्सप्लॉइट करतोय, हे त्याला असं वाटतं आणि मग तो दुखावला जातो. माझा अजिबात असा इंटेन्शन नसतो आणि दुखावला जातो तो सगळ्यांना सांगतो की मी दुखावलो गेलो. तर मग अशा वेळेस काय करायचं, सेवा करायची नाही करायची की काय करायचं? तर महाराजांनी आधी सांगितलं की एक तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की वैष्णव अपराध होतात असं असेल तर तसे वैष्णव अपराध होणार नाहीत, पण तरी तुम्ही एकदा तुमच्या मनामध्ये काय विचार चालले होते जेव्हा तुम्ही त्याच्याशी वागत होते हे पण तपासून पहा. ते म्हणे की टेक द इन्व्हेंटरी ऑफ युअर थॉट्स, की त्यांनी म्हणजे मी त्याच्याशी वागताना आता मी सी आपलं बुद्धी आणि मन इतकं भयानक आहे की वागताना वेगळे विचार असतात, पण आपण जेव्हा इंटरप्रिट करतो तेव्हा नाही नाही माझा तसा विचार नव्हता, मला तर म्हणायचं होतं असं पण चुकून तसं म्हटलं गेलं असं आपण लगेच सारवासारव पण करतो. तर आधी आपला खरंच काय विचार होता हे बघायला पाहिजे, आणि सगळं तुमचं ओके असताना सुद्धा जर त्याला तसं आलं तर ते तुमच्या कर्माची फळ आहेत, फळ आहेत म्हणे महाराज म्हणाले. आणि तरी सुद्धा मग त्या व्यक्तीबरोबर कसं वागायचं, आणखीन कसा त्याच्याशी संबंध सुधारायचा, आणखीन कसं आपण वागलं की तसा गैरसमज पण निर्माण होणार नाही असे आपण आपल्यावर प्रयत्न केले पाहिजेत. तर महाराजांचे क्वेश्चन अँड आन्सर्स म्हणून दोन सीडी आहेत, त्याच्यामध्ये तो प्रश्न आहे. मुरलीधर प्रबोधी विचारा, अजून कोणाला काही प्रश्न आहे? आज काय झालं, मी या भागवतमचा SMS वाचला नाही आणि माझे 8-10 माळा झाल्यानंतर मला कळलं की माझं भागवतम आहे, त्यामुळे आज माझ्या मनात काय ते मी सांगितलं. म्हणजे कसं की एखाद्याला विदाउट प्रिपरेशन पकडलं की त्याच्या मनात काय असतं ते सगळं तो कळतं, म्हणजे अॅनेस्थिशियातनं बाहेर येताना कळतं की आपण काय बडबडतोय खरंच मनातलं बाहेर. तसं खरंच माझ्या मनातलं बाहेर पडलं असेल त्यामुळे अनेक लोक दुखावले गेले असतील, तर त्याच्याबद्दल मी त्या सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो. आणि तुम्ही प्रार्थना करा की मी ह्या स्तरावर येईन आणि भक्ती करू शकेन आणि भक्त म्हणण्याच्या लायकीचा होईल अशी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि श्रीमद भागवतला नमस्कार करून हे विवेचन इथे संपवतो. श्रील प्रभुपाद की ग्रंथराज, श्रीमद भागवत की समवेत भक्त वृंद की जय. कोण गेले कुठे? भागवत आम्हाला भागवत सप्लाय करणार आहे. यश गौरांग प्रभू आहेत का? यश गौरांग प्रभू नाही धन्यवाद.